नमस्कार, मी सूर्यकांत आवटे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज ज्येष्ठ भाजपा नेते आणि माजी उपप्रधानमंत्री लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. राष्ट्रपतींनी अडवाणी यांना हा पुरस्कार त्यांच्या निवासस्थानी जाऊन प्रदान केला. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित होते. ही लोकसभा निवडणूक केवळ सरकार निवडण्यासाठी नाही तर विकसित भारत घडवण्यासाठी आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज उत्तर प्रदेशात मेरठ इथं भाजपाच्या प्रचारसभेला संबोधित करत होते. यावेळी प्रधानमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या लखपती दीदी योजनेची प्रशंसा केली. जग भारताकडे विश्वासानं आणि आशेनं पाहत असल्याचंही ते यावेळी म्हणाले. देशात यंत्रणांचा गैरवापर सुरू असून ईव्हीएम नसेल तर भाजपा 180 जागाही जिंकू शकत नाही असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते दिल्लीत रामलीला मैदानावर सुरू असलेल्या इंडिया आघाडीच्या महारॅलीत बोलत होते. ही निवडणूक देश संविधान वाचवण्यासाठी आणि प्रत्येकाचा हक्क वाचवण्यासाठी आहे असंही ते म्हणाले. महाविकास आघाडीमध्ये वंचित आघाडीला जागा देण्याबाबत कोणताही निर्णय होत नव्हता, त्यामुळेच आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज नागपूरमध्ये वार्ताहर परिषदेत सांगितलं. महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमध्येच जागा वाटपावरून वाद आहेत असंही ते म्हणाले. मियामी एटीपी मास्टर्स खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत अमेरिकेच्या डॅनियेले कॉलिन्स हिनं विजेतेपदाला गवसणी घातली. अंतिम फेरीत तिनं कझाकिस्तानच्या एलेना रायबकिना हिला 7-5, 6-3 असं पराभूत केलं. पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एडमन यांनी काल झालेल्या अंतिम सामन्यात अमेरिकेचा ऑस्टिन आणि क्रोएशियाचा इवान या जोडीचा पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली. ईस्टर हा सण देशासह जगभरात उत्साहानं साजरा होत आहे. या सणाच्या पूर्वसंध्येला काल मध्यरात्री देशभरातल्या विविध चर्चमध्ये प्रार्थना करण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ईस्टरच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष या कार्यक्रमात आपल्याला ऐकता येईल. आकाशवाणीच्या समाज माध्यम खात्यांवर, मुंबई एअर न्यूज यूट्यूब चॅनेलवर आणि आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्टवर देखील हा कार्यक्रम उपलब्ध असणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.